गुणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये कुण्डलीकवरदे हारिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सिंह। हरि हरि। जीवन मुक्ताची लक्षण पाहायच्या आधी आपण प्रस्तावनेमध्ये घडीभर तेल ओततो आहोत, घडाभर तेल ओततो आहोत, आशा करता की जीवन मुक्त घडतो कसा हे समजल्या घेतो आहोत, घडाभर तेल ओततो आहोत, आशा करता की जीवन मुक्त घडतो कसा हे समजल्याखेरीस त्याची लक्षणं समजून काही उपयोग नाही। जो करून देखील लिप्त होत नाही अथवा अत्यंत सुखे नैव बंधातून मुक्त होतो, असा कर्मयोगी अथवा संन्यासी दोन्ही अंतर अनुभवानी एकच, तो भगवद्गीतेचा जीवन मुक्त। सुखे नैव बंधनातून मुक्त होतो याची आपल्याला कल्पना देखील येत नाही। आपण बंधनातून मुक्त होण्यासाठी जी कल्पना करत असतो ती कल्पना आणि भगवद्गीता सांगते ते याच्यामध्ये फार फार फरक आहे। मी असं वाचलं तर की परगावी गेलेली एक पत्नी आपल्या पतीला फोन करून सांगते की इथं तुमच्या आठवणींनी मी 15 दिवसात अर्धी झाले, तुम्ही माल न्यायला कधी येणार? तर तिच्या अनुपस्थितीत बरं चाललेला पती म्हणाला की अजून 15 दिवसांनी। आपल्याला बंधनातून मुक्त याची कल्पना येत नाही आणि करून देखील लिप्त होत नाही या स्थितीची देखील आपल्याला कोणती कल्पना नाही, कारण करून देखील म्हणताना करता करताच आपण मेटाकुटीला येतो। कर्म करताना आपलं अंतःकरण पुरेसं शुद्ध नसतं, आपलं मन आवरलेलं नसतं, स्वैर सुटलेले जसे घोडे असावेत रथाचे, त्याला लगामच कुठे नसावा, तशा प्रकारचं आपलं अंतःकरण मन इंद्रिय कर्मामध्ये वावरत असल्यामुळं आपण करून देखील, तर करून देखील या शब्दामध्ये करता करताच अडखळतो, लिप्त होत नाही हे तर फार दूर राहत। आणि भगवंत तर इथं सांगून राहिलेले आहेत की सर्व प्रकारची कर्म करत असताना आत्मस्थित जो असतो तो तत्वज्ञ मी काहीही करत नाही अशा बोधामध्ये असतो। मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की आजच्या दिवसामध्ये एवढा अभ्यास जरी आपण केला जो युक्त आहे आणि तत्वज्ञ आहे, आपण आपल्या स्वतःला आजच्या दिवसापुरतं युक्त समजावं, आपणही भले तत्वज्ञ आहोत असं समजावं, परमात्म्याशी एकरूप आहोत असं समजावं। आपण पाहतो ऐकतो आपण सर्व प्रकारच्या क्रिया करतो भगवंत सांगतात त्या सगळ्या पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन अश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिषन निमिषन नपी. आपण देखील पाहतो, आपण देखील ऐकतो, आपण देखील स्पर्श ज्ञान अनुभवतो, आपण देखील भोजन करतो, आपणही चालत फिरत असतो, विहार आपलाही चाललेला असतो, आपण निद्रेमध्ये लीन झालेले असतो, आपण श्वास घेत असतो, आपण बोलत असतो, ज्या गोष्टी शरीरातून बाहेर टाकायच्या त्या टाकत असतो, आपण देखील काही स्वीकार करत असतो. अगदी उन्मिषन निमिषन नपी, डोळ्याच्या पापण्यांची उघड झाप आपणही करत असतो. अशा सगळ्या क्रिया करत असताना इंद्रिय आपल्या आपल्या ठिकाणी वर्तन करत आहेत आणि मी काहीही करत नाही. इंद्रियांपेक्षा मी अतिशय वेगळा आहे आणि मी काही करत नाही, या क्रियांमध्ये मी नाही. असा एक दिवस मी असं म्हटलं की जर लक्षात ठेवून अभ्यास केला, तुम्ही पाहता आहात पण पाहण्याच्या ठिकाणी मी नाही, डोळा आपलं काम करतो आहे, तुम्ही ऐकता आहात आणि कितीतरी ऐकलं जातं पण ऐकण्याच्या ठिकाणी मी नाही, तुम्ही बोलता बोलण्याच्या ठिकाणी मी नाही, मी याच्यातलं काही करत नाही. अशा प्रकारच्या अभ्यासामध्ये एक दिवस जरी घालवला, मी म्हणेन अर्धा दिवस घालवला, पण मागच्या वेळेला म्हटलं नव्हतं, चार तास जरी घालवले, मधून मधून जरी अशा प्रकारचा भाव धरला, तरी देखील आपण करतो आहोत पण करत नाही अशा प्रकारचा अनुभव आल्याखेरीज राहणार नाही. बऱ्याच वेळेला या गोष्टी प्रॅक्टिकली कशा कराव्यात हे आपल्याला समजत नाही, किंवा आपल्याला ऐकणं आणि आपलं वर्तन करणं याच्यामध्ये ऐकण्याचा वर्तनाशी मेळ घालता येत नाही. या गोष्टी आपल्या अनुभवाच्या करण्यासाठी काय करायचं हे श्रवणातून आपण युक्त्या घेत नाही, घेतल्या लक्षात राहत नाहीत. असं असल्यामुळं कर्मयोग्याचं जीवन अथवा संन्याशाचं म्हणजे जीवनमुक्ताचं जे जीवन आहे ते जीवन आणि आपलं जीवन याकरता फारकत होते. आपण आलो तो त्या श्लोकापाशी की ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण करून जो सर्व कर्म करतो, संग टाकतो आणि कर्म करतो, तो पापामध्ये लिप्त होत नाही. जसं पद्मपत्रम इव अंभसा, पाण्यामध्ये जसं पद्मपत्र तसं ते जसं भिजत नाही, तसे आपण देखील संग टाकून म्हणजे मी कर्म करतो हा भाव टाकून, फलाशा टाकून आणि ब्रह्माच्या ठिकाणी कर्म अर्पण करू. कर्म इंद्रियांना अर्पण होणार, त्याच्याऐवजी इंद्रियांनी स्वीकारलं नाही म्हणजे मग ब्रह्माला अर्पण होत आहे असा मानसिक भाव धरून कर्म जर केली तर तो पापाला प्राप्त होत नाही. हा श्लोक पाहून आपण त्याच्या पुढे गेलेले होतो की केवळ मनानी, केवळ बुद्धीनी, केवळ इंद्रियांनी, निर्लिप्त मनानी, निर्लिप्त बुद्धीनी, निर्लिप्त इंद्रियांनी आपली इंद्रिय लिप्त होतात, आपलं मन लिप्त होतं, आपली बुद्धी लिप्त होते. पण बुद्धीची कर्म निर्लिप्तपणाने करणं एक प्रकारे आपण जी काही उपासना करत असू, ध्यान करत असू, त्या ध्यानाचा हा पुरवणी दाखल असलेला भाग समजावा. ध्यानामध्ये आपण कोणता तरी विचार केला, ऑफिसचा विचार आला, कामाचा विचार आला, जिथं बुद्धी चालवायला लागेल असाही विचार आला. मनाचं तर विचारायचंच नाही, मन तर ध्यानामध्ये भाराभर फिरत असतं. पण ध्यानामध्ये इंद्रियांची कर्म देखील करतो, गाडी चालवतो, ऑफिसमध्ये जाऊन काम करतो, ध्यानामध्ये कुकर लावला जातो, कुकर उतरवला जातो, फोडणी टाकली जाते, पोळ्या केल्या जातात विचारांनी. आणि यापासून आपण अलिप्त आहोत असा अभ्यासही ध्यानामध्ये केला जातो. ही हे सगळं घडतं आहे आणि सावध होतो की हे करायचं नाहीये. आपण साक्षी आहोत, आपण द्रष्टा आहोत. व्यवहारामध्ये देखील हे अनुभवण्यासाठी म्हणून फक्त इंद्रियांनी कर्म करावीत. इंद्रियांची काही कर्म आहेत खास, त्या ठिकाणी मन असण्याची गरज नाही. स्वामीजींनी जेव्हा हे सांगितलं, मी प्रवचन ऐकलं, तेव्हा माझ्या मनात आलं की इंद्रियांची केवळ कोणती कर्म असू शकतील. मला काही केल्या समजेना. मी त्याच विचारात ऑफिसमध्ये गेलो आणि काही बिलं डिस्काउंटिंग करण्यासाठी आलेली होती, तर त्याच्यावर फक्त गोल शिक्के मारायचे होते बँकेचे. माझ्या लक्षात आलं ही फक्त इंद्रियांची कर्म, याच्यात मनाचा काही संबंध नाही, बुद्धीचा काही संबंध नाही. आल्यावर फक्त हे आमच्या ताब्यात आलं म्हणून त्याच्यावर शिक्के मारायचे आणि त्याच्यावर नंबर टाकायचा. अशी प्रत्येकाला फक्त इंद्रियांची कर्म शोधता येतील. फक्त इंद्रिय, त्यावेळेला मनाची गरज नाही, त्यावेळेला बुद्धीचीही गरज नाही. अशा प्रकारे ज्यांनी त्यांनी आपली ती कर्म शोधायची, पण निर्लिप्त अशा बुद्धीने, निर्लिप्त अशा मनाने, निर्लिप्त अशा इंद्रियांनी किंवा फक्त इंद्रियांनी, फक्त मनाने, फक्त बुद्धीने, जेव्हा योगी अशा प्रकारची भूमिका करून इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् नैव किंचित करोमि इति, याच्यातलं मी काही करत नाही, देह देहाचं काम करतो आहे, अशा वेळेला संघाचा त्याग होतो आणि आत्मशुद्धी प्राप्त होते. आत्मशुद्धीचा हेतू असेल तरच अशी कर्म केली जातात. या श्लोकापर्यंत आपण आलेले होतो. या सगळ्याचा परिपाक म्हणून आता भगवंत असं सांगतात की अशा योग्याला, युक्त होऊन कर्म करणाऱ्याला शांती प्राप्त होते. युक्त हा कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोती नैष्ठिकीम. संन्यासी जो आहे त्याच्याबाबत थोडक्यात संपलं भगवंतांचं सांगून की तो निर्द्वंद्व असतो आणि सुखे नैव बंधातून मुक्त होतो. पण कर्मयोग्याचं वर्णन करताना मात्र जरा जास्त वर्णन करायला लागला. कारण कर्म करताना बऱ्याच गोष्टी उपस्थित होतात, आपल्या खूप शंका असतात, त्या सगळ्या बाजूंनी भगवंतांनी सांगितलं आणि सांगितलं की तो शांतीला प्राप्त होतो. अशा प्रकारचा जो युक्त असतो तो शांतीला प्राप्त होतो. प्रथम भगवंतांनी आत्मशुद्धीची दृष्टी राखूनच तो कर्म करतो, म्हणून तो शांतीला प्राप्त होतो. आता युक्त या शब्दाची व्याख्या झाली. युक्त याचा अर्थ ज्यांनी आपलं मन शुद्ध केलेलं आहे आणि आत्मशुद्धीची भावना राखून मन शुद्ध केलेलं आहे. ज्यांनी आपलं अंतःकरण शुद्ध केलेलं आहे, निर्मळ केलेलं आहे, असा तोच युक्त होऊ शकतो. आपल्याला युक्त होण्याची इच्छा असते पण आपलं काही सोडायला तयार नसतो. आपण कुठलाही मनाचा भाग दुर्गुण इच्छा असली तरी देखील प्रासंगिक हानी होते आपली त्याच्यामध्ये. एखादी गोष्ट सोडून देण्यामध्ये केवढी मोठी हानी असते, आपली, आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलाबाळांची. असं असल्यामुळं आपलं जे कर्म घडतं तर ते कर्म अडकल्यासारखं घडतं, युक्त होऊ नाही शकत आपण. स्वार्थापोटी ऐन वेळेला धैर्य दाखवू शकत नाही म्हणून आपण युक्त होत नाही. इथं जो युक्त म्हणजे कर्म योगाच्या युक्तीनी संपन्न झालेला असा जो योगी आहे तो योगी शुद्ध मनाचा आहे असं सांगितलेलं आहे. जसं वडिलांची इच्छा होती आईला दिलेल्या वचनाप्रमाणे पण अडकले जाऊ नये असंही वाटत होतं. एका बाजूला वचनात अडकलेले होते, रामचंद्रांनी सोडवणूक केली. राज्याचा त्याग प्लॉटचा नाही, राज्याचा त्याग हे शुद्ध मन असलं खेरीज शक्य नाही. त्यामुळे शुद्ध मन आणि शुद्ध अंतःकरण हा अभ्यासाचा विषय आहे. या अभ्यासाने आत्मशुद्धी होते आणि आत्मशुद्धी झाल्याशिवाय युक्त होऊ शकत नाही. दुसऱ्याच्या दुःखाबद्दल काहीच न वाटणं, अंतःकरण तितकं तरल नसणं, दुसऱ्याच्या सुखानी देखील वैषम्य वाटणं, या सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत तर अंतःकरण शुद्धी होईल ना. तसंच भगवंतांनी अजून एका श्लोकामध्ये संग टाकून, संघाचा त्याग करून सगळी कर्म ब्रह्मभावनेनी आणि ब्रह्माला अर्पण, आणि ब्रह्माला अर्पण हे वरवर नसलं पाहिजे, नाहीतर कोणी म्हणेल ओम तत्सत ब्रह्मार्पण मस्तु झालं. पण तसं ते ब्रह्म नावाची कोणती वस्तू नाही की त्याला जाऊन एक तुमच्या कर्माचं गाठोडं अर्पण करून टाकलं. त्याच्याकरता मी करतो या भावनेचा त्याग. संग टाकून ब्रह्मणी आधाय कर्माणी, देह मन बुद्धीचा संग न धरता तर युक्त होईल, तर शांती प्राप्त होईल. भगवंत असं म्हणाले की कायेन मनसा बुद्ध्या केवलैहि इंद्रियैहि अपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धय. इथं तर आत्मशुद्धी हा हेतूच सांगितला सरळ सरळ. कायेनी मनानी बुद्धीनी केवळ इंद्रियांनी देखील कर्म करणं ही संग टाकून आणि आत्मशुद्धी हा हेतू धरून, अशा प्रकारे आत्मशुद्धीची दृष्टी कर्म करताना नेहमीच असली तर युक्त होण्याची शक्यता. आणि त्यासाठी मनाची शुद्धी, अंतःकरणाची शुद्धी, संघाचा त्याग आणि कर्म हे इंद्रियांना भोगांना अर्पण होण्याच्या ऐवजी भोग न घेण्याची प्रवृत्ती. उपनिषदाच्या भाषेत तेन त्यक्तेन भुंजित आहा. याच्यामध्ये सर्व भूतात्म भूतात्मा असाही एक शब्द भगवंतांनी घातला. योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्व भूतात्म भूतात्मा. सर्व भूतांचा आत्मा, आपला आत्मा हा जणू सर्व भूतांचा आत्मा इतका व्यापक झाला का बाकीची भूत व्यक्ती प्राणी मात्र आणि आपण याच्यामध्ये तो फरक करू शकत नाही. अशा प्रकारे सर्वांशी समत्वानी वर्तन आणि म्हणून भूतदयेची प्रेरणा ज्याच्या ठिकाणी जागी आहे तो युक्त होऊ शकणार. तसंच जितेंद्रिय हा शब्द या श्लोकांमध्ये येऊन गेला. इंद्रिय ज्यांनी जिंकली, इंद्रियांवर ज्याचं नियंत्रण आहे तो युक्त होऊ शकणार. कारण वेळ प्रसंगी तिथंच सगळं गाडं अडतं, खाण्याच्या बाबत, कर्मांच्या बाबत, वेगवेगळ्या भोगांच्या बाबत सगळं माहीत असतं, पण यावेळेला करून टाकू अशी भावना. इंद्रियांच्या प्रेरणा इतक्या मजबूत असतात की त्या तुम्हाला असं सांगतात की एवढी वेळ होऊन जाऊन दे, मग परत आहेच आहे संयम, एवढ्या वेळेला खाऊन टाकू पथ्य असलं तरी. आमच्या ऑफिसमध्ये एक जण होते, त्यांना डायबिटीस होता. त्यांची बायको बिचारी त्यांना त्या तऱ्हेने डबा द्यायची, पण कोणाचं काही गोड आणि असं असेल तर ते म्हणायचे की दे मला इकडं, आपला डबा कोणाला शिपायांना देऊन टाकायचे, आज मी हेच खातो म्हणायचे. किती बंधनात ठेवायचं म्हणाले, अगदी बेअक्कल बायकोला ऑफिसमध्ये डबा खाताना म्हणायचे. आता बास झालं हे पथ्य, अशा प्रकारे खाऊन टाकू आत्ता, मग आहेच गोळी घेऊ आणि मग 8 दिवस जास्त चांगलं सांभाळेल. अशा रीतीने इंद्रिय संयमन ज्याला जमत नाही आत्ता करून टाकू. मलाही फिरायचं नाहीये, पण आता ही एवढी वेळ फिरून घेतो बस, मग नंतर नंतर नको. सगळी लागली आहेत माग घरातली, एवढं करून टाकू, मग नंतर मग कुठं जाणार नाही. अशा प्रकारे संयमपूर्वक जीवन न जगणं यांनी अयुक्तता येते. आणि जो जितेंद्रिय आहे तो युक्त होईल. मारुतीचं जे वर्णन, मनोजीवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम, जितेंद्रिय हा शब्द आलेला आहे. सेवा जरी करायची झाली तरी इंद्रिय जिंकणं गरजेचं आहे, साधना करायची झाली तरी इंद्रिय जिंकणं गरजेचं आहे. अगदी फक्त नियत स्वधर्म कर्म करायची तरी इंद्रिय जिंकणं गरजेचं आहे. तसंच अजून एक महत्वाची गोष्ट भगवंतांनी सांगितली, आत्मशुद्धी जशी सर्व भूतदये बद्दल प्रेरणा आणि इंद्रिय संयमन, तशी अलिप्त बुद्धीनी कर्म. त्याच्यामध्ये भगवंतांनी नैव किंचित करोमी इति युक्त हा मन्येत तत्वविद, तत्वामध्ये रमलेला मी याच्यातलं काही करत नाही असं समजून अलिप्त राहतो असं म्हणाले. तसंच कुर्वन अपि न लिप्यते, करून देखील लिप्त होणार नाही असा निश्चय देखील असतो, होत नाही तसं व्हायचं नाहीये हा संकल्प देखील असतो. आणि पद्मपत्रम इवांभसा, पद्मपत्र जसं पाण्यात नेहमीच अलिप्त असतं तसं अशा अलिप्त बुद्धीने जो कर्म करतो तोच युक्त होऊ शकतो. श्लोक तर फक्त थोडा आहे, युक्त हा कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोती नैष्ठिकीम, पण हे युक्त होणं एवढ्या गुणांवर अवलंबून आहे. आणि हा जो युक्त होतो तो मात्र त्वरित शांतीला प्राप्त होतो, त्याला शांतीला प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. त्या 6व्या श्लोकामध्ये योगयुक्त हा मुनिर ब्रह्म नचिरेणाधि गच्छती असं जे म्हटलेलं आहे, जो योगयुक्त असतो तो ब्रह्माला संन्यास हा योगाखेरीज केलेला संन्यास हा अवलंबिलेला संन्यास हा दुःखपूर्ण असतो असं भगवंत म्हणाले. आणि योगयुक्त हा मुनी जो योगयुक्त होऊन आणि स्वतःला म्हणजे मनाला आवरून जो साधना करतो जो राहतो तो ब्रह्माला नचिरेणाधी गच्छती त्वरित तुरंत प्राप्त होतो असं जे म्हटलं तिथला ब्रह्म हा शब्द आणि युक्त शांती मिळवतो हा शब्द हे सरासरी एकमेकांना पर्याय आहेत. ब्रह्म तीच शांती, शांती तेच ब्रह्म. तिथं ज्याला ब्रह्म म्हटलंय तिथं याला शांती म्हटलेलं आहे एवढंच. अशा प्रकारचं जीवन जगणारा जो महात्मा असतो तो मनानी सर्व कर्मांचा त्याग करूनच कर्म करतो. सर्व कर्माणी मनसा संन्यस्य असते सुखम वशी. मनानी म्हणजे त्याच्या आतल्या चेतनेनी सर्व कर्मांचा प्रत्यक्षत करत असतानाही त्याग अनुभवतो. आणि नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन न कारयन. आणि खरं म्हणजे देहात राहत असताना नऊ दारांनी युक्त अशा देहात राहत असताना त्याचं काही फार निरूपण नाहीये. नऊ दार म्हणजे काय जी छिद्र देहामध्ये आहेत त्याला द्वार म्हटलेलं आहे एवढंच. पण अशा देहामध्ये वास करत असताना तो नैव कुर्वन न कारयन तो काहीही करत नाही आणि काही करवत नाही. तो सुखे नैव असतो. मनानी सर्व कर्मांचा जो त्याग करतो म्हणजे मी एक अर्थ तर सांगितला की त्याची चेतना सर्व कर्मांचा त्याग करते. तसं मनानी हा शब्दशः अर्थ घेतला तर या सगळ्याचं विश्लेषण करत करत मननानी आपण कर्मांपासून दूर आहोत असं तो नेहमीच समजतो. कर्माचा आत्म्याशी यत्किंचितही संबंध पोचत नाही अशा चिंतनानी देखील तो कर्मांचा त्याग करतो. आत्मज्ञानाने तो सर्व कर्मांचा त्याग करतो. असं करणारा जो आहे तो क्रमाने जीवनमुक्ती अनुभवू लागतो. आता पुढचं एक अधिकरण या विषयाशी संबंध नाही असं वरकरणी वाटणार भगवंतांनी मध्येच एक सांगितलं. ते असं की लोकांच्या ठिकाणी जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व प्रेरणा तसंच कर्म प्रेरणा लोकांच्या ठिकाणी जी दिसते ती ईश्वर मुळीच देत नाही असं भगवंत म्हणतात. तसंच कर्मफलाची प्राप्ती करणं किंवा कर्मफलाची इच्छा धरणं ही देखील भगवंतांनी दिलेली प्रेरणा नाही असं भगवंत म्हणतात. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. हे जो तो जीव आपल्या आपल्या स्वभावाप्रमाणे मिळवत असतो त्याच्यामध्ये ईश्वराचा काहीही संबंध नाही. ईश्वराची एक आदर्श अशी अंतरस्थिती या दोन श्लोकांमध्ये दिली. हा आणि पुढचा श्लोक ना दत्ते कस्यचित पापम ईश्वर कोणालाही पाप देत नाही. न चैव सुकृतम विभू आणि सुकृत म्हणजे पुण्य देखील देणारा ईश्वर मुळीच नसतो. तर पाप आणि पुण्य या दोन्ही गोष्टी त्या कर्मामध्ये आपण अडकतो. कशा रीतीने अडकतो? मनानी अडकतो, बुद्धीनी अडकतो, चित्तानी अडकतो, इंद्रियांनी अडकतो, विषयांमुळे अडकतो. त्यामुळे जो तो आपापल्या पद्धतीने ते घेत असतो, मिळवत असतो, ते देणारा ईश्वर नसतो. ईश्वर कोणाच्याही ठिकाणी कर्तृत्व, कर्मप्रेरणा, कर्मफल संयोग याला जबाबदार नाही. ते प्रकृतीचं घडणं आहे, प्रकृतीवर लागणारे लेप आहेत. स्वभाव वस्तू प्रवर्तते. आणि दुसरं म्हणजे तो कोणालाही पाप देत नाही आणि कोणालाही पुण्य देत नाही. तो कोणाला सुख देखील देत नाही आणि कोणाला दुःख देखील देत नाही. ती जीवाची कमाई आहे असं भगवंत सांगतात. या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये ईश्वराची सर्वात परिशुद्ध व्याख्या आली. तो सर्वांपासून अलिप्त असतो अशी व्याख्या आली. भगवद्गीतेमध्ये ईश्वराच्या अनेक व्याख्या आल्या. जसं अवतार रहस्य भगवंतांनी सांगितलं, अजहा अपिसन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपिसन प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. मी अजय असताना देखील आणि अव्यय असताना देखील आणि सर्व भूतमात्रांचा ईश्वर असताना देखील माझ्या प्रकृतीला मी वश करून मी माझ्या स्वतःच्या मायेनी आपल्या स्वतःला जन्माला घालतो. कधी मी जन्म घेतो हेही भगवंतांनी तिथं सांगितलं. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदा आत्मानम सृजामी अहम. आणि जन्म घेऊन मी करतो काय, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अशी ईश्वराच्या जन्माच्या रहस्याची अशी गोष्ट भगवंतांनी चौथ्या अध्यायामध्ये सांगितली. एकूण सृष्टीची जी घडामोड आहे ती माझ्यामुळे होते असं भगवंतांनी नवव्या अध्यायात सांगितलं. जसं कल्पक्षय आणि कल्पादौ कल्पाचा प्रारंभ हे माझ्या अध्यक्षतेखाली होतं असं भगवंत सांगतात. आणि कल्पक्षयाच्या वेळेला सर्व भूतमात्र लीन होतात अव्यक्तामध्ये आणि कल्पाचा प्रारंभ होतो तेव्हा आपले आपले संस्कार घेऊन जसेच्या तसे परत जन्माला येतात असं भगवंत सांगतात. ही सगळी घडामोड माझ्या अध्यक्षतेखाली चालते. सगळ्या जगाचा व्यापार मी चालवतो. गतीर भरता प्रभू साक्षी निवासहा शरणम सुरुत असं स्वतःबद्दल भगवंत म्हणतात. तर अकराव्या अध्यायामध्ये कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धा, लोकांचा क्षय करण्यासाठी नाश करण्यासाठी प्रवृत्त झालेला असा काल, बलिष्ठ झालेला काल मी आहे असं भगवंत स्वतःबद्दल सांगतात. अठराव्या अध्यायात पुढे सर्व लोकांना चालवणारा चाळवणारा ईश्वर मी आहे. सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी मी बसतो आणि जसा यंत्रावर घालावा एखाद्याला आणि फिरवावं तसा मी सर्व भूतमात्रांना फिरवतो असं भगवंत सांगतात. या अध्यायाच्या शेवटी भोक्तारम यज्ञ तपसाम, सर्व यज्ञ आणि तप यांचा भोक्ता प्रत्यक्षत मी असतो असं भगवंत म्हणतात. याचा अर्थ तुम्ही जे ध्यान करता म्हणजे तुमचा देह ध्यानाला बसतो, पण जेव्हा सुखाचा भोग होतो तेव्हा देहाचा त्याच्याशी काही संबंध नसतो. त्याचा भोग घेणारा ईश्वर असतो, आत्मा असतो, परमात्मा असतो. परमात्माच स्वतःचा भोग स्वतः घेतो. सगळ्या यज्ञांचा आणि तपाचा भोगता हा मी आहे असं भगवंत म्हणतात. तर या ठिकाणी भगवंत आपलं एक अतिशय अलिप्त जगतापासून असं स्वरूप व्यक्त करतात. जर या त्रिगुणात्मक दैवी मायेकडे पाहिलं तर ही त्रिगुणात्मक दैवी माया ईश्वरवश आहे आणि ईश्वरवश होऊन सर्वांकडून कार्य करून घेते. आणि तेच जीवाचा म्हणजे आपला आपल्या ठिकाणी असणारा जो काम संकल्प आहे तो अज्ञानाने निर्माण झालेला, की ज्या संकल्पाला जीव वश असतो आणि कोणीतरी पकडून करून घ्यावं असं वाटावं इतका वश होऊन तो विषयाचा उपभोग घेत असतो, कर्म अज्ञानाने करत असतो. पण हे सगळं जीवानी मिळवलेल्या स्वभावानी होतं, ईश्वराचा त्याच्याशी काही संबंध नाही. का लोक एवढे ईश्वराने मारले, ईश्वर कोणाला मारत नाही. का एवढा मोठा प्रलय झाला, ईश्वराच्या दुनियेमध्ये किडे आणि मनुष्य याच्यात काही फरक नाही. अनेक वेळेला अनेक ठिकाणी संहार होत असताना मनुष्याच्या व्यतिरिक्त माणसाला कुठं जाणीव आहे. तसा फार मोठा पर्जन्यवृष्टी ढगफुटी झाली आणि कितीतरी लोक वाहून गेले, तर ईश्वराला त्याचं काही सोयर सुतक नाही. तो अत्यंत अलिप्तपणाने सगळी जगत रचना चालवतो. माणसाला फक्त माणसं मरतात तेव्हा ईश्वर असं कसं करतो असं वाटतं. पण ईश्वर या सगळ्या घडामोडीत मुळीच नसतो. त्यांनी कोणालाही कर्म प्रेरणा दिलेली नाही, ज्याची त्यांनी मिळवली केदारनाथला यात्रेला जाण्यासाठी म्हणून ज्यांनी त्यांनी प्रेरणा मिळवली. स्वभावस्तू प्रवर्तते. आता जे तिथं काही झालं झालं ते झालं. आपल्या आपल्या प्रेरणेने, ती चांगली असो वाईट असो, त्यावेळेला नेमकं त्या ठिकाणी तसं घडणं, पण हे ईश्वराच्या दुनियेत होऊ शकतं, ईश्वर याला मुळीच जबाबदार नाही असं या ठिकाणी भगवंत सांगतात. पाप पुण्य अशेषे पासीची असतू न देखे आणि साक्षीही होऊ न ठके येरी गोठी कायसी पै मूर्तीचे नी मेळे तो मूर्तची होऊ नि खेळे. परी अमूर्तपण न मैळे दादूलयाचे त्या प्रभूचं अमूर्तपण मुळीच मळत नाही, मुळीच नाहीस होत नाही. तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गा अवधारी पंडुकुमारा. तो निर्माण करतो, रक्षण करतो आणि नाश करतो असं जे बोललं जातं, तर ते अज्ञान आहे. ईश्वर या कुठल्याही कृतीमध्ये कधीही नसतो. ईश्वराला या सगळ्या गोष्टींनी काहीही फरक पडत नाही. परमात्मा एका वेळेला स्रष्टा आहे, सर्व जगत निर्माण करणारा आहे, पण करता मुळीच नाही. आपल्याला पचणं अवघड जात, पण तो याच्यातलं काही करत नाही. करतो आहोत आपण स्वभावस्तू, आपल्या स्वभावाने जीव वेगवेगळ्या गोष्टी करतो, सुखामध्ये दुःखामध्ये संकटामध्ये अतिशय सुलभ सुखद अशा भावनेमध्ये जो तो आपल्या आपल्याला अडकून घेतो आपल्या कर्मांनी, तो नेहमीच असतो. आणि त्याच्यासाठी त्याच्या व्यतिरिक्त असा दुसरा पदार्थ नसतो. तू ही गोष्ट ईश्वराच्या ठिकाणी अथवा परमात्म्याच्या ठिकाणी नाही. त्यांनी खूप मोठा पर्जन्य निर्माण करून समुद्राची वाफ त्यांनीच घडवलेली असते आणि त्याची लीला म्हणून कुठेतरी पर्जन्य होतो आणि परत समुद्राला जाऊन मिळते. ते पाणी परत समुद्राला जाऊन मिळतं. मधल्या काळात कोणाचं पोषण होईल, कोणी मरेल, ईश्वराचा त्याच्याशी काही संबंध नाही. तो स्रष्टा आहे पण करता नाही. त्याच्यासाठी कुठेही वेगळेपणाने तू ही भावना नाही. जरी सगळी मंडळी गेली तरी त्याला काही त्याच्याशी कर्तव्य नाही, कारण तो जागच्या जागीच आहे आणि ही सगळी मंडळी त्याच्याच अंतर्गत आहेत. नवव्या अध्यायामध्ये मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, मी अव्यक्त मूर्तीन असताना मीच हे सगळं जग झालेलं आहे. मत स्थानी सर्व भूतानी, सर्व भूत मात्र माझ्याच ठिकाणी माझ्याच आश्रयाला आहेत. नचाहम तेष्वस्थितः, पण आपल्या स्वतःला वेगळं समजणाऱ्यांच्या ठिकाणी, त्यांच्या दृष्टीने मात्र त्यांच्या ठिकाणी मी नाही. एवढंच, नच मत्स्थानी भूतानी, आणि माझ्या ठिकाणी ही भूत मात्र आहेत, ही वार्ता खोटी, कारण सर्व मीच झालेलं आहे. त्यामुळे परमात्मा हा प्रकृती नसताना देखील असतो, हे सगळं जगत नाहीस झालं तरी परमात्मा असायचा तो आहेच. त्याच्या केवळ उपस्थितीमध्ये प्रकृती कर्मरत होते, प्रकृती कर्म करायला लागते. आणि जीवाच्या ठिकाणी जो पाप पुण्य भेद, पुण्य अथवा पाप याची कमाई करण्याचा, तर तो भेद अज्ञानाने त्याच्या ठिकाणी असतो. आपल्या स्वतःला कर्ता समजल्यामुळं अर्थातच तो पाप आणि पुण्य हे मिळवतो. परमात्मा कर्ता भावनेच्या पलीकडे असल्याने त्याच्या ठिकाणी पाप पुण्य भेद नाही. आणि आपल्या ठिकाणी मात्र एक प्रकारे अनंत जन्मांचं संमोहन काम करत आहे. आपण देह अशा प्रकारे, समर्थ म्हणतात ना, असत्य अंतरी बिंबले, न सांगता दृढ झाले, सत्य असो न हरपले जेथींच्या तेथे, सत्य समजाव्या कारणे केली नाना निरूपणे, तरी उठेना धरणे असत्याचे. असत्य इतकं पक्क झालेलं आहे. असं असल्यामुळं मी जीव आहे, मी कर्म करतो, मी पुण्यवान आहे, मी पापी आहे, अशा प्रकारचा जो भाव आहे तो त्यामुळं आपल्या ठिकाणी आहे. आपल्या ठिकाणी जेव्हा प्रकृतीचा मी अशी वार्ता असेल, तेव्हा आपल्या ठिकाणी परमात्मा नसेल. जरी परमात्म्याच्या कवेत आपण आहोत, तरी आपल्या दृष्टीने आपल्या ठिकाणी परमात्मा नसेल. म्हणून भगवंत म्हणतात की अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवहा. अज्ञानाने आवृत्त झालेलं आहे यांचं ज्ञान, त्यामुळं या सर्व गोष्टींच्या ठिकाणी कर्तृत्व, कर्म, कर्मफल संयोग, पाप पुण्य या सगळ्या गोष्टींच्या ठिकाणी जीव हा मोहित होतो. आपण कर्ता समजतो, तो युक्त होऊन कर्म करणं जाणत नाही. त्याचं मन मलिन अशा करता असतं, त्याचं अंतःकरण अशा करता मलिन होऊन जातं, त्याच्या ठिकाणी स्वार्थ बुद्धी आणि फलभोक्तृत्वाची बुद्धी निर्माण होते. असं असल्यामुळे त्याचं अंतःकरण मलिन होऊन जातं. जो याच्यापेक्षा उलटा प्रयत्न करतो तो युक्त होतो, शांतीला प्राप्त होतो. आणि जो अशा प्रकारचा युक्त होतो, ज्याच्या ठिकाणी अज्ञान पूर्णपणाने नाहीस झालेलं असतं, भगवंत म्हणतात की तेषाम आदित्यव ज्ञानम प्रकाशयती तत्परम. सूर्यासारखं असं ज्ञान त्याच्या ठिकाणी प्रगट होतं, त्याला कसला संदेह राहत नाही. सूर्याच्या प्रकाशामध्ये दोरी आणि सर्प असा संदेह राहत नाही. तसं ज्ञान आणि अज्ञान यांच्याबद्दलचा कसलाही संदेह त्याच्या ठिकाणी संपूर्णपणाने लोप पावतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते अज्ञान जरी समूळ तुटे, म्हणून हे वेगळं अधिकरण आलं असं जरी वाटलं, एकदम भगवंत स्वतःबद्दल काय म्हणून बोलतायत की मी कोणाला पाप देत नाही, मी कोणाला पुण्य देत नाही, न कर्तृत्व न कर्माणी लोकस्य सृजती प्रभू. भगवंत आपली स्थिती अशा करता सांगतात की ज्याचं अज्ञान जातं तो या स्थितीला प्राप्त होतो, आणि मग मात्र तो कुर्वन अपि न लिप्यते या बोधात माझ्यासारखाच येऊ शकतो. हे सांगण्यासाठी भगवंतांनी हे वेगळं वाटणारं अधिकरण इथं सांगितलं. ते अज्ञान जरी समूळ तुटे, तई भ्रांतीचे मसैरे फिटे, मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे. एकदा तुमच्या ठिकाणाहून मुळातून अज्ञान तुटलं. मुळातून अज्ञान तुटणं म्हणजे तुमच्या चेतनेतून अज्ञान तुटून जाणं, तुमच्या अस्तित्वातून अज्ञान तुटून जाणं. मनतः अज्ञान सोडणं नाही, मनच सोडणं. मनाने सोडण्याला काही अर्थ नसतो. मन सोडतं, मन धरतं, मन सत्य वागून चालणारच नाही, वाटून चालणारच नाही. त्याच्याऐवजी मनालाच जो सोडतो तो तर्काने अज्ञान सोडत नाही तर तर्कच सोडून देतो. जो तर्काच्याच पलीकडे जातो त्याच्या बुद्धीतच परमात्म्याचा प्रकाश पडतो. तर्कबुद्धीने मात्र परमात्मा जाणला जात नाही, पण अत्यंत शुद्ध आणि अग्र अशा बुद्धीत परमात्माच प्रकट होतो. बुद्धी ही तर गोष्ट परमात्म्याच्या अगदी सन्निध आहे, मन वाया आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. वाया मन हे नाव, नसलेली गोष्ट. पण बुद्धीची तशी स्थिती नाही. बुद्धी म्हणजे इथं इथं परमात्मा आणि त्याच्या जवळ फक्त अहंतेचा पडदा एकदा दूर झाला की बुद्धी परमात्माच आहे. परमात्म्याचा प्रकाशच पडतो बुद्धीमध्ये. समूळ अज्ञान जेव्हा तुटतं तई भ्रांतीचे मसैरे फिटे, तेव्हा भ्रांती धुकं भ्रांतीचं. सूर्य उगवला की धुकं नाहीस होऊन जात. अज्ञान समूळ जर तुटलं, कारण मध्येच कुठेतरी मन चित्त यामुळे आपण विषयाकडे धाव घेत होतो अज्ञानापोटी, तिथून मुळातूनच जर अज्ञान नाहीस झालं तर संसार सत्य वाटणं ही भ्रांतीच नाहीशी होते. मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे, मग त्याच्या ठिकाणी ईश्वराचं अधिष्ठान निर्माण होतं. त्याच्या ठिकाणी ईश्वराचं अकर्तृत्व प्रगट होतं. तो बोलतो, बोलण्याचा अभिमान टाकून तो चालतो, चालण्याचा अभिमान टाकून तो पाहतो. पण त्या पाहण्यामध्ये कामना नसते, लिप्तता नसते. येथे ईश्वरू एकू अकर्ता ऐसे मानिले जरी चित्ता, देहाच्या आत असणारा अकर्ता कसा होऊ शकेल असं जर वाटलं तर, तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे. प्रत्येकाच्या आत तो प्रथमपासूनच आहे. जीवो ब्रह्मैव नापरहा, अशी गोष्ट नाही की मग नंतर ईश्वर त्याच्या ठिकाणी येऊन राहतो असं नाही. सर्वच स्थितीत सर्वच काळी ईश्वर किंवा परमात्मा हा तुमच्या ठिकाणीच परिपूर्णतेने आहे. अज्ञान समूळ नाहीस होण्याची गरज आहे. ऐसे विवेके उदो चित्ती तयासी भेदू कैसा तरी जगती, असा विवेक जर चित्तामध्ये उदय पावला तर त्रिजगतातला भेद नाहीसा होतो असं ते म्हणतात. देखे आपुलिये प्रतीती जगची मुक्त, मग तो आपल्या प्रतीतीने सगळ्यांकडे पाहतो. त्याला असं वाटतं की माझ्या प्रतीतीप्रमाणे जसा मी मुक्त आहे तसे वस्तुत सर्व मुक्त आहेत. जगतामध्ये बंधन नाहीच आहे. पण तो ज्यांना ते सांगतो त्यांना मात्र ते पटत नाही, कारण ते स्वतःला बंधनात असण्याचा अनुभव घेत असतात. त्यांच्या ठिकाणी अज्ञान असतं, त्यांच्या ठिकाणी भ्रांती असते. या सगळ्या गोष्टी असल्यामुळं ते मात्र आपल्या स्वतःला बंधनात समजतात. आणि संत मात्र आपल्या स्वतःला आपण कसं आहोत आपल्याला माहीत असताना तत्वमसी असं म्हणतात. खरं म्हणजे आपल्याला आपण किती जाणतो, आपण कसले परमात्मा, तरी देखील सद्गुरु आपल्याला म्हणतात की अरे तेच तू आहेस. म्हणजे त्यांच्या दृष्टीला भ्रम वगैरे झालाय की काय? माझं मन कसं आहे मला माहिती आहे, माझी बुद्धी कशी आहे मला माहिती आहे, माझे विकार किती आहेत मला माहिती आहे, तरीही मला मुक्त म्हणतात. तरीही मुक्त म्हणतात याचं कारण ज्या प्रक्रियेतून ते गेलेले असतात त्या बोधापर्यंत, तेव्हा त्यांना माहीत असतं की याच गोष्टी जर बाजूला सारता आल्या, समूळ अज्ञान जर गेलं तर हा देखील मुक्त आहे हे त्यांना माहीत असतं. ऐसे मी विवेके उदो चित्ती तयासी भेदू कैसा तरी जगती, देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त. जैशी पूर्व दिशेच्या राऊळी उदया येताची सूर्य, दिवाळी की येरीही दिशा तियेची काळी काळीमा नाही, फक्त पूर्वेकडे उगवतो पण सगळ्या दिशांना उजेड होतो. हे जसं होतं पूर्वेकडे तर एकदम दिवाळीच असते पण बाकीच्या दिशांचाही काळीमा नाहीसा होऊन जातो असं ते म्हणतात. त्यामुळे हा बोध ज्याच्या चित्तामध्ये, ज्याच्या अंतःकरणामध्ये, ज्याच्या चैतन्यामध्ये हा बोध निर्माण होतो त्याला तर दिवाळीच असते पण त्याच्या संगतीत येतात त्यांनाही प्रकाश मिळायला सुरुवात होते. बुद्धी निश्चये आत्मज्ञान, शुद्ध बुद्धी आणि तिचा निश्चय होऊन अशा प्रकारचं आत्मज्ञान मिळवल्यानंतर ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहरनिशी. तो ब्रह्मनिष्ठा राखतो, संसाराची निष्ठा जाते, विषयांवरची निष्ठा जाते, इंद्रियांवरची निष्ठा जाते, कर्मांवरची निष्ठा जाते, त्याच्याऐवजी ब्रह्मावरची निष्ठा त्याच्या जीवनामध्ये प्रकाशित होते. तो आपल्या स्वतःला ब्रह्मरूपच भावतो. देह मरते असताना देखील त्या सॉक्रेटिसाला विचारलं की शिष्य बसले ते बाजूला, तुम्हाला शिक्षा दिल्यानंतर, जेव्हा सॉक्रेटिसच वर्णन करत होता की ते विष माझ्या पोटात जाईल, मग माझं शरीर ते विष पचवायला सुरुवात करेल, त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये सगळीकडे ते विष ऍब्सॉर्ब होईल, मग मला अशी अशी आग होईल, पोटात आग होईल, तळमळ तडफड होईल असं तो सांगत होता. मी कसा मरेन म्हणजे माझा देह कसा जाईल याचं वर्णन सॉक्रेटिस शिष्यांना करत होता. त्याला सकाळी विष देऊन मारणार होते, शिक्षा झालेली होती. आणि मग अशा अशा यातना होऊन मी मरेन असं सॉक्रेटिस म्हणाला. असा असा अशा अशा यातना होऊन माझा देह पडेल असं सॉक्रेटिस म्हणाला. तेव्हा एक शिष्य अतिशय सहानुभूतीने म्हणाला की आपण मेल्यावर जेव्हा ते आपला देह आमच्या ताब्यात देतील तेव्हा आपल्याला आम्ही कशात पुरायचं, तपकिरीत पुरायचं की मातीत पुरायचं हेही सांगून ठेवा. तेव्हा सॉक्रेटिस म्हणाला हेच तर मी तुम्हाला सांगतोय, मी सगळ्यांना पुरून उरणार आहे. सॉक्रेटिसला मृत्यू नाही, सॉक्रेटिसचा देह कसा जाणार हे मी तुम्हाला सांगतोय. आणि सॉक्रेटिसला मृत्यू नाही असं सॉक्रेटिस म्हणाला आणि तरीही सॉक्रेटिस मेलेला जगाने पाहिला म्हणून आज देखील लॉजिक शिकवताना प्रोफेसर प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवतात ज्या अर्थी सॉक्रेटिस मेला त्या अर्थी सगळे मरते आहेत. विनोबा म्हणतात की सॉक्रेटिस इतक्या लोकांना मारून उरला तरी देखील सॉक्रेटिसाचंच उदाहरण सांगतात. उलट सॉक्रेटिस असं सांगतोय की मी मरणं शक्य नाही. ऐसे व्यापक ज्ञान भले जयांच्या हृदया दिवसित आले तयांची समता दृष्टी बोले विशेष काही. आलो आपण आपल्या विषयावर. हा जो जीवन मुक्त आहे हा जीवन मुक्त समत्व बुद्धी राखून असतो. या जीवन मुक्ताची लक्षणं आपल्याला पाहायची आहेत. आपण पाची जैसे ते देखती विश्व तैसे. आपण आपल्याला ज्या न्यायानी वागवतो तशा न्यायानी तो विश्वाशी वागतो. हे बोलणे कायसे नबलू येथ परी दैव जैसे कवतिके कहीची दैन्य न देखे. दैव ही गोष्ट दैन्य कधीच पाहत नाही. जशी लक्ष्मी आणि अक्काबाई, लक्ष्मी अक्काबाईचं कृत्य कधी पाहत नाही. का विवेकू हा नोळखे भ्रांती ते जेवी ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी. अंधकार काय आहे हे स्वप्नात देखील सूर्याला कळत नाही. अमृत नायके कानी मृत्यू कथा. हे असो संतापू कैचा चंद्रू न स्मरे जैसा. उष्णता काय आहे हे चंद्राला काही माहिती नाही. तो शीतलता शीतलतेची मूर्ती आणि शीतलताच प्रदान करणारा. भूती भेदू नेणती तैसा ज्ञान येते असं म्हणून या ज्ञानी किंवा जीवनमुक्ताची लक्षणं सांगायला आता सुरुवात केली. आपलं घडाभर तेल आता संपलं. आता पुढच्या वेळपासून जीवनमुक्ताची लक्षणं सुरू होतील. पहिलंच लक्षण समत्वाचं सांगितलं. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाकेच पंडिताहा समदर्शिनाहा. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. स्वामी जी स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि.